हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला। मुखी सदा हो विठ्ठल विठ्ठल, मुखी सदा हो विठ्ठल विठ्ठल, नाद गगनी निनादला। हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला। संगमेश्वरी शिवरावळी रमले होता सांज वेळा, गड पुरंदर पाहुनी परिसर हर्षित झाला भक्त मेळा। क्षेत्र लाभता असे अलौकिक, क्षेत्र लाभता असे अलौकिक, भावमनीचा तोषला। हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला। वाल्मिकी मुनीच्या समाधीवरी नतमस्तक झाले सारे, पुढे होऊनी काळजपुरीला दत्त दर्शनाला आले। पावन झाले अवघे तन मन, पावन झाले अवघे तन मन, पाहुनी श्री गुरु चरणाला। हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला। माळ शिरस नामे नगरीत हनुमंताचे मंदिर, वेळापुरीला शिव अवतारी अर्धनारी नटेश्वर। वेशीवरती पंढरीच्या मोमी राज अधीन मिला। हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला। मुखी सदा हो विठ्ठल विठ्ठल, मुखी सदा हो विठ्ठल विठ्ठल, नाद गगनी निनादला। हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग चालला, हरिगुण गाता पुढे पुढे तो संत संग